नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये विविध पक्षांच्या आणि अपक्ष अशा 7,995 उमेदवारांनी दाखल केलेल्या 10,905 अर्जांची छाननी आज पूर्ण होत आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर विविध मतदारसंघांमधल्या लढती स्पष्ट होतील. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिला नसून कोणत्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते 2 दिवसात चर्चा करून मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरू असून त्यावरही लवकर निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. महायुतीत मात्र जागा वाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानेच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याची भाजपाची ही सुरुवात आहे अशी टीका त्यांनी केली. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 99% जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. 15 ते 29 ऑक्टोबरपर्यंत सी व्हिलेज ॲपवर एकूण 1,648 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातल्या 1,646 तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 427 अंकांनी घसरला आणि 79,942 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 126 अंकांची घसरण नोंदवत 24,341 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.